हॅलो बालमित्रांनो, कसे आहात? खूप खूप दिवसांनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. खरं तर ही गोष्ट माझी नाही, तर तुमच्या लाडक्या फ्रेंड वेदची आहे. वेदनी ही गोष्ट मला रचून सांगितली व मी आता तुम्हाला. झूम झॅम ॲम्ब्युलन्स रोज वेगवेगळ्या रोडवरून आजारी पेशंटना घेऊन सुसाट पळायची. तिचा लाल दिवा व नी नॉ असा आवाज आला की सगळी वाहने बाजूला होऊन तिला वाट करून द्यायची. तिचा वेग बघून सर्वांनी तिला झूम झॅम असे नाव दिले होते. ॲम्ब्युलन्स रोज वेगवेगळ्या रोडवरून धावत वेगवेगळ्या हॉस्पिटलला जायची. तेव्हा तिला छान छान रंगाच्या अनेक बसेस दिसायच्या. काही शाळांमध्ये जायच्या तर काही लोकांना त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणाऱ्या. लोक बसची मोठ्या आतुरतेने वाट बघत बसस्टॉपवर थांबलेले दिसत. बस दिसली की सगळ्यांना मोठा आनंद व्हायचा. बसेस पण शांतपणे उभ्या राहून सर्व प्रवाशांना आत घेऊन हळूहळू प्रत्येक स्टॉपवर थांबत. झूम झॅम त्यांच्या बाजूने धावायची. रोज हे बघायची. तिला या बसेसचा मोठा हेवा वाटायचा. आजूबाजूचा छान निसर्ग बघत बघत या बसेस धावतात. त्यांच्यामध्ये चढण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आत चढणारे व सीटवर बसणारे लोक किती आनंदी दिसतात. आपल्या मागे नेहमी घाईच असते. कधी आजूबाजूच्या फुलांकडे, झाडांकडे, छान छान गोष्टीकडे पाहायला वेळच नसतो आपल्याला. आपल्याला पेशंट होऊनच धावायचे असते. ते लोक किती दुःखी असतात. आपण कोणाच्या घरी गेलो की सगळ्यांना वाईटच वाटते. दिवसेंदिवस असा विचार करत करत ॲम्ब्युलन्स दुःखी होऊ लागली. शेवटी तिने ठरवले की हे काही नाही, आपण गॅरी गॅरेजवाल्याकडे जाऊन स्वतःला बदलून घ्यायचे. छान रंगीबेरंगी बस व्हायचे. तिने ठरवल्याप्रमाणे ती गॅरी गॅरेजवाल्याकडे गेली सुद्धा. गॅरी गॅरेजवाला गाल्याने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ती अगदी हट्टालाच पेटली होती. शेवटी त्याने तिच्या डोक्यावरचा लाल दिवा काढला, सीट्स बसवल्या, छान रंगीबेरंगी रंग दिला व ॲम्ब्युलन्स एकदम देखणी दिसू लागली. दुसऱ्या दिवसापासून ती एका बसस्टॉपवर उभी राहू लागली. तिथल्या आनंदी लोकांना आपल्या सीटवर बसवून ती हळूहळू आजूबाजूचा निसर्गाचा आनंद लुटत धावू लागली. पहिले 10-15 दिवस झुमझॅमला मजा वाटली, पण नंतर नंतर तिला फार कंटाळायला लागला. कारण एकाच रस्त्यावरून तिला धावायला लागायचे. आता कोणी तिला वाट काढून द्यायचे नाही. ट्रॅफिकमध्ये तासन तास उभे राहून तिचे पाय दुखायला लागायचे. रोज 30-30 माणसे व हळूहळू धावणे. माणसे आनंदात चढायची, पण स्टॉप आला की उतरून जायची. कोणी तिला थँक्स पण म्हणत नसत. पूर्वी ॲम्ब्युलन्समधून पेशंटला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवले की पेशंटचे नातेवाईक तिचे खूप आभार मानत. आता तिला खूप वाईट वाटू लागले. सगळी मज्जाच निघून गेली हो. ती परत गॅरी गॅरेजवाल्याकडे गेली व म्हणाली, गॅरी माझे चुकलेच रे, मी ॲम्ब्युलन्स असतानाच जास्त आनंदी होते रे. मी परत पूर्वीची ॲम्ब्युलन्स होऊ शकेल का? गॅरीला तिचे दुःख कळले. तो म्हणाला, मी तुझी वाटच बघत होतो. तुझी किती लोक वाट बघत आहेत. खूप पेशंटला तूच हवी असतेस. चल पटकन तुला पूर्वीचे रूप देतो. त्याने तिचा दिवा, आतल्या सीट्स वगैरे सामान ठेवूनच दिले होते. पटापट 2 दिवसात तिला पूर्वीची झुमझॅम त्यांनी करून टाकले. सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. आता झुमझॅम वेगवेगळ्या रस्त्यांवरून धावते, पेशंटना वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवते व सगळे तिला आदराने वाट दाखवून रस्त्यावरून वाट काढून देतात. तिला ट्रॅफिक लागत नाही. तिला ॲम्ब्युलन्स म्हणून धावण्यातच आता खरी मजा येते. गोष्टीचं नाव काय होतं माहिती आहे का मित्रांनो? या गोष्टीचं नाव होतं धावणारी झुमझॅम ॲम्ब्युलन्स. बाय बाय.